किश्तवरमध्ये एक मोठा मातीचा लपेटला आहे.
There is a big landslide in Kishtwar.
बरेच लोक चिंतेत आहेत.
Many people are worried.
भूस्खलन कुटुंबांना दुखापत करू शकतो.
The landslide can hurt families.
सरकार परिसराला हलवण्यासाठी निर्णय घेत आहे.
The government decides to evacuate the area.
ते कुटुंबांना लवकर निघा असे सांगतात.
They tell families to leave quickly.
कुंटुंब त्यांच्या गोष्टी पॅक करतात.
The families pack their things.
तुम्ही नर्वस आणि घाबरलेले आहात.
They feel nervous and scared.
खूप कुटुंबे सुरक्षित ठिकाणी जातात.
Many families go to a safe place.
पाऊस एक क्षणासाठी थांबतो.
The rain stops for a moment.
लोक त्यांना वाटते की धोका संपला आहे.
People think the danger is over.
पण पाऊस पुन्हा सुरू होतो.
But the rain starts again.
लोक सुरक्षित नाहीत.
People are not safe yet.
कौटुंबिकांना नवीन ठिकाण शोधावे लागेल.
The families must find a new place.
त्यांनी चांगल्या दिवसांची आशा केली आहे.
They hope for better days.
अनेक प्रकारच्या वाहतुकी आहेत.
There are many types of transport.
लोक गाड्या जलद प्रवासासाठी वापरतात.
People use cars for quick travel.
सायकल व्यायामासाठी चांगले आहेत.
Bicycles are good for exercise.
बस अनेक लोकांना शहरात नेते.
Buses carry many people in cities.
रेल्वे गाड्या जलद आणि वापरण्यास सोपे आहेत.
Trains are fast and easy to use.
मोटरसायकल तरुणांसाठी मजेदार आहेत.
Motorcycles are fun for young people.
चालणे हा तंदुरुस्त राहण्याचा एक चांगला मार्ग आहे.
Walking is a good way to stay healthy.
विमाने आमचे लांबचे अंतर प्रवास करण्यात मदत करतात.
Airplanes help us travel long distances.
प्रत ट्रान्सपोर्टमध्ये स्वतःचे फायदे असतात.
Each transport has its own benefits.
आमच्या दैनिक जीवनासाठी चांगल्या परिवहनाची आवश्यकता आहे.
We need good transport for our daily lives.
परिवहन सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
Transport is important for everyone.
तुमच्या गरजांसाठी योग्य परिवहन निवडा.
Choose the right transport for your needs.
वाहतूक आम्हाला हालचालीसाठी स्वातंत्र्य देते.
Transport gives us freedom to move.
आपत्कालीन परिस्थितीत शांत राहणे खूप महत्त्वाचे आहे.
In emergency situations, staying calm is very important.
तुम्ही नेहमी आपत्कालीन योजनेचा विचार करावा.
You should always have an emergency plan.
या योजनेत मदतीसाठी संपर्क क्रमांकांचा समावेश असावा.
This plan should include contact numbers for help.
तुम्ही तुमच्या अर्जंट योजनेचा नियमित सराव करावा लागेल.
You must practice your emergency plan regularly.
आगीच्या बाबतीत तुम्ही लवकर पळावे लागेल.
In case of a fire, you should evacuate quickly.
यासोबत जवळचा बाहेर जाणे महत्त्वाचे आहे.
It is also important to know the closest exit.
प्राकृतिक आपत्ती दरम्यान अधिकाऱ्यांचा ऐका.
During a natural disaster, listen to the authorities.
ते मौल्यवान माहिती आणि सहाय्य प्रदान करू शकतात.
They can provide valuable information and assistance.
धोका धरणारे क्षेत्रे टाळा आणि गजर ऐका.
Avoid dangerous areas and listen for alarms.
जर तुम्ही अलार्म ऐकला तर त्याला गंभीरपणे घ्या.
If you hear an alarm, take it seriously.
सर्वदा अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा.
Always follow the instructions given by officials.
फ्लॅशलाइट आणि पाणी जवळ ठेवणे हे चांगले विचार आहे.
Keeping a flashlight and water nearby is a good idea.
आपात स्थितीत कुठे जावे हे जाणून घ्या.
Know where to go in case of emergency.
हे टिप्स तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करू शकतात.
These tips can help you stay safe.
वातावरण इलेक्ट्रिक होते जेव्हा एसी मिलान अटलांटाला एक महत्त्वपूर्ण सामन्यात सामोरे गेले.
The atmosphere was electric as AC Milan faced Atalanta in a crucial match.
प्रेक्षकांनी स्टेडियम भरले उत्सुकतेने किकऑफची वाट बघत.
Fans filled the stadium, eagerly anticipating the kickoff.
दोन्ही संघांनी मजबूत प्रारंभ केला. आक्रमक खेळांचे आदानप्रदान केले.
Both teams started strong, exchanging aggressive plays.
मिलानच्या आघाडीच्या खेळाडू लिओने आपल्या संघासाठी अनेक संधी तयार केल्या.
Milan's forward, Leao, created several opportunities for his team.
अटलांटाने जलद प्रतिप्रश्नासह प्रतिक्रिया दिली. त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
Atalanta responded with a swift counterattack, showing their skill.
पहिला अर्धभाग गोलशिवाय संपला पण ताण जाणवला.
The first half ended goalless, but the tension was palpable.
दुसरी अर्ध लवकरच सुरू झाली. दोन्ही संघांनी त्यांचे प्रयत्न तीव्र केले.
As the second half commenced, both teams intensified their efforts.
खेळाडूंनी पिचच्या प्रत्येक इंचासाठी लढा दिला. उल्लेखनीय कौशल्य प्रदर्शन केले.
Players fought for every inch of the pitch, displaying remarkable skill.
75व्या मिनिटात मिलानने एक उत्कृष्ट गोल केले. लोकांना धाव घेतला.
In the 75th minute, Milan scored a brilliant goal, sending the crowd into a frenzy.
Atalanta, na thambanari, joradarpane mage khechali samata sadhanyasathi.
Atalanta, undeterred, pushed back fiercely for an equalizer.
Tathapi, Milanichi bachav majabut ubhi hoti, pratyek prayatnala thambavtana.
However, Milan's defense stood strong, thwarting every attempt.
Akhirecha shitta vajla, ani samana 1-0 scorevar sampla.
The final whistle blew, and the match ended with a score of 1-0.
Milanane tyancha kathin ladhnyat milavlelya vijayacha aukshan kele, tar Atalanta sarapatun geli.
Milan celebrated their hard-fought victory while Atalanta left with heads held high.
Real Madridane magil shanivari Athletic Club viruddha mahatvachi vijay milavli.
Real Madrid secured a pivotal victory against Athletic Club last Saturday.
Hi vijay sanghacha utkrushta formvar zor deto, antim tappyat janar ahe.
This win underscores the team's excellent form heading into the final stretch of the season.
त्यांचा सामरिक दृष्टिकोन आक्रमक आणि शिस्तबद्ध होता, ज्यामध्ये कोच अँसेलोट्टीची रणनीती प्रतिबिंबित झाली.
Their tactical approach was both aggressive and disciplined, reflecting coach Ancelotti's strategy.
कार्यक्रमाने त्यांच्या अनुकूलतेची आणि कठीणाईवर मात करण्याची क्षमता दर्शवली.
The performance showcased their ability to adapt and overcome challenges.
याव्यतिरिक्त हा विजय त्यांच्या आत्मविश्वासाला बूस्ट करतो, कारण ते लीगची उपाधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Furthermore, this triumph boosts their confidence as they aspire for the league title.
जसजस हंगामाची प्रगती होते तसतसा त्यांच्या लवचिकतेची कसोटी कठोर प्रतिस्पर्ध्यांशी घेतली जाईल.
As the season progresses, their resilience will be tested against tougher opponents.
त्यांच्या वर्चस्वाच्या शोधात प्रत्येक सामन्याला महत्त्वाचा वजन असेल.
In their quest for supremacy, every match will carry significant weight.
अखेरकार ही थ्रिलिंग विजय टाकणीक कापण्याच्या उरलेल्या टोन सेट करू शकते.
Ultimately, this thrilling victory may set the tone for the remainder of the campaign.
प्रेक्षक आणि विश्लेषक दोघेही संघाने या महत्त्वाच्या वक्रतेला कसे जाईल ते पाहायचे आहे.
Fans and analysts alike are eager to see how the team navigates this critical juncture.
निष्कर्षत रियल माद्रिदचा ॲथलेटिक क्लबविरुद्धचा विजय त्यांच्या महत्वाकांक्षा व क्षमतेचे एक प्रमाण आहे.
In conclusion, Real Madrid's victory against Athletic Club is a testament to their ambition and capability.
नैतिक तत्वज्ञानाच्या क्षेत्रात एक व्यक्ती सहसा गुंतागुंत असलेल्या विविधांशी समोर येतो जो आपली नैतिक संरचनांना आव्हान देतो.
In the realm of moral philosophy, one often encounters intricate dilemmas that challenge our ethical frameworks.
गणिताच्या क्लासिक ट्रॉली समस्येचा विचार करा, जिथे एकाने पाच इतरांना वाचवण्यासाठी एका जीवाची बलिदान करणे आवश्यक आहे.
Consider the classic trolley problem, where one must make a choice between sacrificing one life to save five others.
हा परिप्रेक्ष्य नैतिकतेची आणि मानवी अस्तित्वाची गूढता बाळगतो.
This scenario prompts profound inquiry into the nature of morality and human existence.
कांत आणि मिल यांसारख्या तत्त्वज्ञांनी उपयोजनेच्या तत्त्वज्ञानावर आणि अनैतिक दृष्टिकोनांवर विविध दृष्टिकोन सुचवले आहेत.
Philosophers like Kant and Mill have proposed varying views on utilitarianism and deontological ethics.
कातचा श्रेणीबद्ध आदेश सुचवतो की व्यक्तींनी सिद्धांतानुसार वागायला हवे जे सार्वत्रिकपणे लागू करता येऊ शकतात.
Kant's categorical imperative suggests that individuals must act according to principles that can be universally applied.
प्रतिस्थितीमध्ये युटिलिटेरियनिझम म्हणतो की क्रियेचे नैतिकतेला त्याच्या परिणामांवर अवलंबून असते.
In stark contrast, utilitarianism posits that the morality of an action depends on its consequences.
हे विरोधाभासी दृष्टिकोन नैतिक निर्णय घेण्यामध्ये अंतर्निहित गुंतागुंत उघड करतात.
These opposing perspectives reveal the complexity inherent in moral decision making.
शेवटी या दुविधा आम्हाला आमच्या मूल्यांवर आणि आमच्या निवडींचा इतरांवर काय परिणाम होतो ते विचार करण्यास प्रवृत्त करतात.
Ultimately, these dilemmas urge us to reflect on our values and the impact of our choices on others.
निष्कर्षात नैतिक तत्त्वज्ञान एक आरसा म्हणून कार्य करते ज्यात आपल्या नैतिक अंतर्विश्वास आणि सामाजिक मान्यतांचे प्रतिबिंब आहे.
In conclusion, moral philosophy serves as a mirror reflecting our ethical intuitions and societal norms.